नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमिकॉन इंडिया 2024 या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचं युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचं युग आहे. हा कार्यक्रम योग्य वेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्यानं वाढत आहे, ती पूर्ण केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनानं भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून 20 ते 22 सप्टेंबर पर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह विशेष समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त SK मिंदिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 700 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 200 अर्ज पात्र ठरले आहेत. यातील 100 ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे, तर 70 अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्या समवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 30,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी 3,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं प्रकाश योजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्निफायनं देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचं अनावरण केलं आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकांचं नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. 16 फूट उंच आणि 4 फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक 7 सप्टेंबर पासून पुढील 11 दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लालबागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे. लातूर महानगरपालिकेनं गेल्या 5 दिवसात शहरातून 1,640 मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी 8 दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीनं देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. नवी मुंबई महापालिकेचं पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची 1 जुलै रोजी दिल्ली इथं भेट घेऊन तत्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे 1.5 मीटरनं तर 6 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठी असलेल्या भंडारा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसानं विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळा तसंच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं 17 मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान विदर्भात येत्या 24 तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.